चीनी मंडी .com पॉडकास्ट।
उर्वरित एफआरपी ऐवजी साखर योजना अपयशी। साखर कारखान्यांनी एफआरपीची फोड करून पहिला हप्ता 2300 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला, पण एक रकमी एफआरपीवर ठाम राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उर्वरित एफआरपी ऐवजी साखरेची मागणी केली। त्याला साखर कारखान्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला, पण शेतकऱ्यांपुढं मिळालेली साखर विकायची कुठे असा प्रश्न असल्यानं त्यांनी या योजनेविषयी फारशी उत्सुकता दाखवली नाही, त्यामुळं ही योजना अपयशी ठरल्याचं स्पष्ट होत आहे। यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच उसाच्या एफआरपीचा प्रश्न गाजला। देशांतर्गत बाजारातील साखरेची कमी मागणी आणि मंदावलेली निर्यात यामुळं साखर कारखान्यांच्या गोदामांमध्ये साखर पडून आहे। साखरेला उठावच नसल्यामुळं कारखाने अडचणीत आले आणि एफआरपीचा बोजा वाढत गेला। एक रकमी एफआरपी देणं अशक्य असल्याचं सांगून कारखान्यांनी 2300 रुपये एफआरपी जमा करण्यास सुरुवात केली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 28 जानेवारीला पुण्यात साखर आयुक्तालयावर मोर्चा काढल्यानंतर आयुक्तांनी कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारला, त्यामुळं संघटनेच्या एक रकमी एफआरपीच्या मागणीमुळं एफआरपीच थकवलेल्या कारखान्यांनीही 2300 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यास सुरुवात केली। त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मात्र कारखानदारांसमोर ऊस उत्पादकाला उर्वरित एफआरपीचे पैसे द्या नाहीतर साखर द्या असा प्रस्ताव दिला होता। या प्रस्तावाला साखर कारखानदारांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन 7 दिवसांच्या आत मागणी नोंदवावी असं आवाहनही केलं होतं, पण त्याला आत्तापर्यंत फारसा प्रतिसाद मिळालेला नाही। त्यातच देशात साखरेला फारशी मागणी नाही, त्यामुळं कारखान्याची साखर विकायची कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढं आहे। त्यामुळं योजनेचा गाजावाजा झाला तरी शेतकऱ्यांच्या पातळीवर त्याला प्रतिसाद मिळालेला नाही। शेतकरी संघटनेनं कारखान्यांची साखर दिल्ली आणि मुंबईतील व्यापाऱ्यांना विकण्यासाठी यंत्रणा उभारण्याची व्यवस्था असल्याचं सांगितलं। त्यासाठी कारखान्यांची गोदामं देण्याची मागणी संघटनेनं केली आहे। हे सगळं झालं तरी साखरेच्या GST गणितही या योजनेसाठी अडथळा ठरलं आहे, त्यामुळं FRP ऐवजी साखर ही योजना अपयशी ठरली आहे। त्यामुळं आता उर्वरित FRP ची चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे।